नमस्कार मां, आज मधो नवमीचे दिवस देव उन्नाले आम्हाला उन्नाले चकोट करू मध्वाचार्यांच्या यजात अनुग्रह अंत आम्हाला उन्नाले देऊन देव म्हणून प्रार्थना करत आरंभ करते. यदितम तव भक्तानां अस्माकं नृहरे हरे तदासु कार्यं कार्यज्ञ प्रलयर्कायित प्रभ हरिकथामृत सार गुरुगळ करुणदिंद पणितु पेळुवे परम भगवद् भक्तरिदन दरदि केळुवदु. अमेवन ವ್ಯಾಪ್ತಿ ಸಂಧಿಂತ ನೈಂತ್ ಫೈಲೋ ಭಾರ್ಯರೆಂದೊಡಗೂಡಿ ಕಾರಣ ಕಾರ್ಯ ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿ ಪ್ರೇರಕ ಪ್ರೇರಿ ರೂಪಗಳಿಂದ ಪಟತಂತುಗಳ ಪೋಲಿದು ಪಾಂಜಾಲನು ಏಕಾಚೆ ವಿಷಯ ಸಾಯಂಕಲ ತೆ ಸಾಂಗಾಲ್ ವಿಸೃಂಗಲ ಮಣಿಂಗ್ ಕಸಾಕರ್ತ ಪಟತಂತುಗಳ ಪೋಲಿದ್ದು ಮುನು ಸಾಂಗ್ತಾತ ಮನಾಚೆ ಪಟತಂತುಗಳ ಪೋಲಿದ್ದು ಮುಂಜೆ ಕಸ ಯೌದಂಡ ಉಪನಿಷತ್ತ ಅಂತ ಯೌಡಂತಿ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ದೇತಾತ ಓತ ಪ್ರೋತ ಮನಾಚೆ ಮುಂಜೆ ಪಡುಕ ಅಸ್ತ ಮಣಿಂಗ ಪಡುಕ ಕಸ ಓತ ಪಡುಕ ಯೋನ ತ್ರೆಡ್ ನೂಲ್ ಅಸ್ತಕಿನ ನೂಲ್ ನೂಲ್ ಗಿಂಗಲೋನ್ ತಿವತಾತ ನೂಲ್ ಕಾಯ್ಕತ್ತಾತ ಹಾರಿಜಾಂಟಲ್ ತಿವತಾತ ವರ್ಟಿಕಲ್ ತಿವತಾತ ते मिलों करल रे ते 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 नूल च पड़का होता अमाला कापड़ा होता देवाल का तो एग्जांपल देता तो जे तेज मदरी ये का कार्य रूप अंके कारण रूप मनु मनता था मुझे का अत पड़का हुआ चले का माले का लूड़ा के पड़का होमा मंजे पड़का माल दौड़ा दिशाचे कार्य ಕಾರ್ಯ ಹೋಯಾಚಲ್ ಕಾರಣ ಕಾಯ್ ಪಡಕ ಕರಾಚಲ್ ಕಾಯ್ ಹೋತ ಮಂಜೆ ಆಮೇಲೆ ಥ್ರೆಡ್ಸ್ ಅಸ್ತ ಥ್ರೆಡ್ಸ್ ಅಸಲ್ ಪಡಕ ಎತ್ತ ತೇಜ್ ಮಾಡಿ ಭಗವಂತಯೋ ಏಕ ಏಕಾಲ್ಕ ಏಲಕಾಯ್ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಪಡಕ ಅಂತ ಕಸ ಕ್ರಾಸ್ ರೂಫ್ ಅಂಡ್ ವಾಫ್ ಅಸ್ಕ ಹಾರಿಜಾಂಟಲ್ ಥ್ರೆಡ್ ತಿಂತ ವರ್ಟಿಕಲ್ ಥ್ರೆಡ್ ಮಿಳಿಯೋ ವಿನಿವಲ್ ಪಡಕ ಕಸೆತಕ್ಕೆ ದೇವತೆಮ್ರಿ ಪ್ರಪಂಚ ಅಂತಗಿ ವ್ಯಾಪ್ತಮ್ನು ಹಾಯ ಮನಾಚೆಕ್ ಸಂಕಾತ ಅಂಕೆ ಕಾಯ್ ಸಂಕಾತ ಮಂಜೆ ಭಗವಂತ ಕಸ ಪಡಕ ಹೋ ಮಂಜೆ ಥ್ರೆಡ್ ಬಜ್ಜೆ ಥ್ರೆಡ್ ಥ್ರೆಡ್ ಅಂತ ಪಡಕ ಹೋಯಾಚೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಥ್ರೆಡ್ ಅಂತ ಅಸ್ತ ತೇಜ್ ಮಾದ್ರಿ ದೇವ ಯೋನ ಕಾರಣ ಅಂತ ದೇವ ಅಸ್ತ ಎವಡ ಕಾರಣ ಕೋಣ ಕೊಟ್ಟ ಕಾಯ್ ಜಾಲ್ಸಿ ಇಂತಲ್ಲ ಕಾರಣ ಕಾಸ್ ಅಂಡ್ ಇಫೆಕ್ಟ್ ಅಸ್ತ ಎವಡ ಕಾಸ ಅಂತಿನ ಭಗವಂತ ಅಸ್ತೋ ಎವಡಿ ಮುಳು ಎತ್ತಾನ ತಜಾನ್ಸು ಹಾಚಿ ಇಫೆಕ್ಟ್ ಅಂತಿ ಭಗವಂತ ಅಸ್ತೋ ಮುನ ತರಕತ ಪಟತಂತುಗಳ ಪೋಲಿದ್ದು ಸಾಂಗ್ತ ದೇವ ಮಂಜೆ ಕಾಯ ಮಂಜೆ ದೇವವೇ ಯಶೋ ಎಲ್ಲ ದೇವಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಉಜಲ ಮುನ ತೆಂಬರಿಗೆ ತೆಕೇನು ಉಜನ ಮುನ ತೆಗಿನ್ ದೇವಾಲ್ ಕಾಯ ನಹಿ ಸೊ ಅಸ್ನಾರ ವ್ಯಕ್ತ ಹೊತ್ತ ಕಸ ತ್ರೆಡ್ಗೆ ಅಸ್ತ ತ್ರೆಡ್ಗೆ ಮುಳು ಕರ ಪಡಕ ಉಜಿತ ಮುನತಿ ಪಡಕ ಏತ ತೇಜ್ ಮಾರಿ ಅಸಾಚ ಏತ ತೇಜ್ ಮಾರಿ ದೇವೇತ ಮುನಾಚ ಪಟತಂತುಗಳ ಪೋಲಿದ್ದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯೋನ ವ್ಯಾಪ್ತಿ ಸಂಗತಿ ಕಾಯ್ ಸಂಗತ ವ್ಯಾಪ್ತಿ ಮುನಾಚೆ ದೇವಾಚೆ ವ್ಯಾಪ್ತಿ ಮುಂಜೆ ದೋನ ಪಾಲ ವ್ಯಾಪ್ತಿ ಮುಂಜೆ ಎವಡ ಅಂತ ಅಸಾಚ ಮುನಾಚ ಅಂಕೆ ಕ್ಯೂನ ಎವಡ ಅಂತ ಕಸ ಅಸ್ತೋ ಮುಂಜೆ ವ್ಯಾಪ್ತಿ ಅಂತ ವಿಶೇಷ ಆಪ್ತ ಅಮ್ನ ವಿಶೇಷ ವಿವಿಧ ಅಮ್ನ ಅಸ್ತೋ ವಿವಿಧ ಮುಂಜೆ ಅಸಾಚ ಆಕಾಶಾಸ್ಕೃತ ಎವಡ ಅಂತ ತೋ ಚೆವಡಾಲಿ ಪ್ರೇರಣ ಪ್ರೇರಿಯ ದೇವ್ ಸ್ವಾಮಿ ಮುನು ಎವಡಾಂತಿ ಅಸ್ತೋ ತೇ ಏಕೇಕಾಂತ ಏಕೇಕ ವಿವಿಧ ರೂಪ ಅಂತ ಸುನ ತೇ ತೇ ಜೀವಾಲ್ ಚೊಕ್ಕೋಟ್ ಕರಾಸ್ಕಸ್ತೋ ಅಸಲ್ ತಪ್ನಿಂತಲ್ಲ ಯೋನ ಕೆಜಾಂತಿ ಚಿಕಟಿಂಗ್ ಅತ್ನಿ ಅಮ್ರೋ ತೆತ್ತಿಸ್ರೇಕ್ ಸಾಂಗ್ತಾತ ಎತ್ತ ಯೋ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪದ್ಯ ಅಂತ ಕಾಯ್ ಸಾಂಗ್ತಾತ ಮುಂಜೆ ದೇವಾಚ ವ್ಯಾಪ್ತಿ ಕಸ ಮುಂಜೆ ಅಂಚ ಕರ್ಮ ಅಮಿ ಕರಾಚಿ ಏಕೇಕ ಆಕ್ಷನ್ ಅಂತಿನ ದೇವಾಚ ವ್ಯಾಪ್ತಿ ತತ್ತಿ ಹಾಯ್ ಅಂತ ಮುಂಜೆ ಕರ್ತೃತ್ವ ಮಾಚೆಕ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಕರೋ ಸೋಡ್ತಾತಿ ಅಂತ ಅಮಿ ಐಕ್ಲಾಸ ಜೀವಾಚ ಕರ್ತೃತ್ವ ಸ್ವತಂತ್ರ ತೆಮ್ರಿ ಟಾಪಿಕ್ ಗೆ ಅಂತ ಎತ್ತ ತುಡುಕತ್ತೆ ಜಲ ಏಕ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಡೋ ಎತ್ತ ಸಾಂಗತ ಏ ಆಕ್ಚುಲಿ ಆಚಾರ್ಯ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯ ಯೋನ ಗೀತಾ ಭಾಷ್ಯ ಅಂತ ಪಾಂಚೋ ತಾತ್ಪರ್ಯ ಗೀತಾ ತಾತ್ಪರ್ಯ ಅಂತ ಪಾಂಚೋ ಚಾಪ್ಟರ್ ಅಂತ ಟೆಂತ್ ಫಿಫ್ತ್ ಚಾಪ್ಟರ್ ಟೆಂತ್ ವರ್ಷ ಅಂತ ಪ್ರವೃತ್ತ ಮುನಾಚೆಕ ಗ್ರಂಥ ಅನ್ಸುನ ಪ್ರವೃತ್ತ ಮುನಾಚೆಕ ಗ್ರಂಥ ಅಂತ ಅಸಾಚ ಸಂಸ್ಕೃತ ಶ್ಲೋಕಾಚ ಕನ್ನಡ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಟೆಂತ್ ವರ್ಷ ತತ್ತ ಕಸ ಥ್ಯಾಂಕ್ಲೆತ್ ಮುಂಜೆ ಆಚಾರ್ಯ ಕೊಟ್ಕರಂತ ಕಸ ಮುಂಜೆ ஸ்வவந்தனம் யதா பித்ரு காரிதம் சிசு கர்த்ருகம் ஏவம் பூஜா விஷ்ணு அதீனா பவேத் ஜீவ கிருத்தேத்யபி. म्हणजे काय तत्सांगत आहेत, म्हणजे एक्झाम्पल देवाच्या व्याप्ती, देवाच्या करुणा. चॅप्टरात देवाच्या व्याप्ती बरो मिळू म्हणून देवाची करुणा येत तसं आहे. पद्य कसं आहे म्हणजे सांगतात, जनक तन आत्मजगे वरभूषण दुकूलव तोडिसि ता वंदनय कैकोळुत अवन हरसुत ಹರುಷ ಪಡುವಂತೆ ವನರು ಹೇಕ್ಷಣ ಪೂಜ್ಯ ಪೂಜಕ ನೆನೆಸಿ ಪೂಜಾ ಸಾಧನ ಪದಾರ್ಥನು ತನಗೆ ತಾನಾಗಿ ಫಲಗಳ ಈವ ಭಜಕರಿಗೆ ಸಂಗತ ಇರ್ತದೆ. म्हणजे कसं कम्पेअर करत आहेत, म्हणजे तेच संस्कृतात आचार्य प्रवृत्त ग्रंथांना सांगत ते कसं सांगतात, म्हणजे दिसोडी पायाचे एक्झाम्पल सांगतात. जनका म्हणजे बाप काय करतो, त्याचे लेंकरू एक चुमण्या लेंकरू असतं म्हणते, एका 6 महिन्याचे लेंकरू असतं म्हणते. तर 6 महिन्याचे लेंकरावर काय करतो, त्यांना आत्मा त्याच्यांच उजळते, आम्हाला उजळते आमच्या लेंकराला आत्मजगे. काय करतो देव करतो वरभूषण म्हणजे चकोट एक आम्ही लेंकराला ड्रेस करीतान माळ मत आमच्याच माळ मत ते लेंकराल काय आहे आमच्याच ज्वेल्स गिंग घालतो कंटको बेस्ट लेंकराल शिंगार करतो ड्रेस अप करणं एवढी करतो त्याचे भूषण दुकूल म्हणजे पडिका एवढी घालीन ते लेंकराल करायचं एवढी लेंकराल शिंगार करणं एवढी थोडीशी कंटकून काय करतो ತೋರ್ಚ ದೇವಾಪುರ ಜೋ ಲೆಂಕರಾಲ್ ಲೆಂಕರಾಲ್ ಕಾಯ್ ಕಳ್ತಿ 6 ಮಹಿನಾಚಿ ಲೆಂಕರಾಲ್ 8 ಮಹಿನಾಚಿ ಲೆಂಕರಾಲ್ 1 ವರ್ಷಾಚಿ ಲೆಂಕರ ಉಂದೇ 2 ವರ್ಷ ಕಾಯ್ ಲೆಂಕರಾಲ್ ಕಾಯ್ ಕಟ್ಟ ಸೇತ್ ಮಾರಿ ದೇವಾಲ್ ಕಂಟು ಅಮ್ಮಳೆ ನಮಸ್ಕಾರ ಅಮ್ಮ ಬಾಪಾಲ್ ನಮಸ್ಕಾರ ಕರ ಪೈಲ ಸಿಕುಂದೇತ ಮಾಯ ಬಾಪಾಸ್ ನಮಸ್ಕಾರ ಕರ ಲೆಂಕರಾಲ್ ಲೆಂಕರಾಲ್ ಅಮ್ಚ ಪಡೆ ಲೆಂಕರಾಲ್ ನಮಸ್ಕಾರ ಕರಾಲಿ ಎತ್ನಿ ತಲ ಕಾಡು ಕಾಯ್ ಕರ್ತ आम्हाला नमस्कार करा असं त्याला निजीवतो निजीवतो आम्ही त्याला आशीर्वाद देऊ आम्ही संतोष बघतो फा लेंकर केवढे वेस्ट नमस्कार केलं लेंकराल ते नमस्कार कळतने काय कस काय कळतने एवढी करीवल ते बाप माय त्याला कम्पेअर करतात म्हणजे आता काय कम्पेअर करतात म्हणजे ते लेंकरा कसं केलं थोडक व्यत्यास आहे बट एच नियरेस्ट एक्झाम्पल देतात तेच माद्री भगवंताच्या व्याप्ती केवढा आहे म्हणजे कर्तृत्व म्हणजे काम कराच कर्म कराच कर्तृत्व कराच एक ऍक्शन परफॉर्म करीवण त्याला कर्तृत्व म्हणतात. जीवाला कर्तृत्व आहे म्हणून शास्त्र सांगतात का म्हणजे ऍक्शन होत असतं जीवा वाटे आम्ही बोलत असतो ऐकत असतो ऍक्शन होत असतं तर त्या ऍक्शनाल कर्तृत्व म्हणतात. ज्याला त्याचा काय थोर व्यत्यास येत म्हणजे आता लेंकराल काय करतो लेंकराल नमस्कार कराल पण काय कळणं कोटफळून करा म्हणून कळणं ड्रेस करीन एवढी करीन घालते नमस्कार करा ते कळणं बाप काय करतो ते लेंकराल निजी होऊन त्याच्या पुढे निजी होऊन शेवटी तोच आशीर्वाद ते लेंक निजून तसं तर ते कळते. तेच माद्री देव काय करतो म्हणजे ते कर्तृत्व म्हणाचं ते एक धर्म म्हणतो. धर्म म्हणजे कसं एक एक्झाम्पल सांगणं म्हणजे आता फॅन आहे म्हणत फॅन तुम्ही स्विच ऑन कराल रे फॅन पळत त्याची ट्यूबलाईट स्विच ऑन कराल रे ट्यूबलाईट जळू प्रकाश देत लाईट देत म्हणजे काय ते एक क्रूड एक्झाम्पल आहे. ते फॅन अंत काय आहे ते फिरू ना त्याचे मेकॅनिझम आहे ते धर्म म्हणतो आम्ही. धर्म म्हणजे ते मेकॅनिझम स्विच घालून करंट पास करते ते नुसतं फिरून ते वार देईल ते लाईट म्हणून येतात काय होतं ते ऑन कराल ते होऊन रुकून ते प्रकाश देईल. सो धर्म म्हणायचे असतं देव काय करतो म्हणजे ते धर्माला ते धर्म असेल तर ते करीवा मग ते फॅन फिरत फिरिवाला तुम्ही स्विच घाला मग वेरस देव म्हणणार सकल ठिकाणी व्याप्त म्हणजे एवढ्या ठिकाणी देव आहे करता तोच काय करतो बाप लेंकरा असा निजीव नमस्कार तेवढाच करीतो विना बाप लेंकरा आंत घुसू ते लेंकराज हातांत हात पायांत पायांत येऊन ते नमस्कार करत नाही. देवाच्या विषयांत काय होतं म्हणजे देव येऊन आमच्या एकेकांचे व्याप्ती कसा आहे म्हणजे कम्प्लीट आमच्या हातांत आमच्या उजव्या हातांत आमच्या हाताच्या बोटांत टिप्पांत एवढी ताजी तिवलाय ताजी तिवलाय देव तिवलाय ताजे म्हणजे देव काय देव अप्राकृत असं रे ते शक्ती एक तिवला असतो ते कम्प्लीट व्याप्ती ते सांगतात व्याप्त कम्प्लीट सी आमच्या अंग पूरा व्याप्त आहे शेवटी आम्ही येणे कर्म करा म्हणत आम्ही कर्म करा म्हणजे तोच ते शक्ती देऊन ते करीवतो ते कसा करीवतो म्हणजे ते धर्म कर्म कराचं कसं फॅनांत फिराचं मेकॅनिझम आहे की तेच माद्री या जीवांत ते कर्म कराचं ते इच्छा म्हणतात की ते इच्छा ज्ञान प्रयत्न कर्म जीवांत हाय ज्याला ते स्वतः काय करायलाच होते त्याला शक्तीच असते नाही जीवाला ते शक्ती असते नाही जीव म्हणायचे एवढं उसक ठिमके एवढं असायचे तर शक्तीपणे ते असते नाही देव ते देऊ शक्ती म्हणायचे देव देऊ ते उचलिऊ ते करीवतो ते धर्म असल तर ते करीवतो कसं फॅन गाडल ते दिवा येत नाही तत्त का म्हणजे तत्त दिवा याच्या धर्म तत्त नाही तेच मारे दिवांत फॅन वारा द्यायचे धर्म ते जाम नाही सो केजांत कोणतं धर्म आहे की ते धर्माला करीवतो करता म्हणतो जीवाला स्वतंत्र नाही कर्तृत्व म्हणायचे कर्म कराच्या म्हणायचे प्रयत्न करा म्हणायचे ते धर्म आहे त्याला म्हणून म्हणतो तेच ते सांगतात एक एक्झाम्पल कसं लेंकर आले हो ना बाप चेवडी करू नमस्कार करू शेवटी बाप काय आशे जनक त्यांना आत्मजगे वरभूषण दुकूलव तोडिसी ता वंदनय कैकोळुत तवन हरसुत हरुष पडवंते त्याला उदाहरण बेश 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 नमस्कार केलास की बिनीट आहे सर देव तुला एवढी चोकट करून द्या एवढी आम्हीच करी वाजते लयंकर आला म्हणून आम्ही हे करू त्याला एवढी ब्लस करास का देवी काय करतो म्हणजे आमचे धर्म आंत साचते धर्म देऊ त्याला ते शक्ती देऊन ते काम आमच्या वाटे करीवून त्याचे फल त्याला काय फल आहे एमके लेंकराल बापमाय आशीर्वाद ते हे करायचं अल्लू तलिंग करत त्वरलायचे आशीर्वाद पाहिजे स्टार्टिंग विथ युअर पेरेंट्स ते आशीर्वाद ते शिकून देऊन त्याला बेनिफिट करायचं कोणाला ते लेंकरूला स्वतंत्र नाही बाप एवढी करीवला बट बापाच एवढी करीवलती ना त्याचे फल लेंकर नमस्कार बापा नमस्कार करू रे नीट ऐसा देव तुला दीर्घायुष देऊन दे एवढी असून दे म्हणून प्रार्थना करायचं ते असून चोकट पाहिजे ते लेंकर आलंच बाप मला संतोष होत ते वेगळा त्याला लेंकर आलं चोकट कसं होत की तेच माझी आमच्यात स्वतंत्र नाही तर कर्तृत्व म्हणायचे काय करता देव ते कर्तृत्व ते आमचं ते धर्म देऊ आमच्या वाटे ते काम करी उठकून देवालाच नाही देवच की करतो देवाला चेवडी जेवून दे म्हणून कोणी म्हणत नाही ते फल अमाल देवास करतो ते सांगतात तन्न काही कोळ तवन हरसुत हरुष पडवंत संतोष बघतो कसा बाप बाप संतोष येईल कृपा करता म्हणून देवा शिष्यांत काय होत तेच म्हणतात देवा शिष्यांत देव कसा संतोष भोगतो म्हणजे ते धर्म असून ते त्याला ते करीवाच्या अंत देवाला ते संतोष देवाचा आनंद देवाला असत नवज आम्ही नमस्कार करा म्हणजे त्याला संतोष येत नाही तो केम्मी आनंदान त्याचं एक कर्म एक लीला एवढी त्याला संतोषाच्या आनंदाच्या रिफ्लेक्शन आम्ही कसं संतोष त्याला हा हा म्हणून कसं हसतो आम्ही तेमरी आनंद अंत साचा ते एक्सप्रेशन ऑफ जॉय म्हणतात ते म्हणजे हरशुता पडवते सो बापमायास बापमाय लेंकरास नमस्कार करीवाच्या कम्पेअर कंटकून कॉन्ट्रास्ट आहे का म्हणजे एक्झाम्पल्स पूर्ती देव विलक्षण म्हणून असं मला एक एक्झाम्पल असून पूर्ती त्याला सांगायला मिळणार तेच माद्री मग सांगतात हरुष पडवंते वनरु हे क्षण வனரு ஹெக்ஷனாம்னு தேவால் பலாவுதாது இக்கேக்க துமாலா அஹிகதாம் சாராந்த துமாலா இக்கேக்காந்தி இக்கேக்க விசேஷ மத்திய 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 நாம தேவால தேவம்னாஸ்க இக்கேக்க அப்ஜெக்டிவ் காலு சாங்தாத்து தி அப்ஜெக்டிவ் கசால் காலு சாங்தாத்து மஞ்சு அமாலும் தேவாச்ச கோந்திரி குணாஸ்தாமனிகாந்த தேவாச்சக்கு நாம் ராம கிருஷ்ணாம் ஜி அமால பிக்சர் கேக்கியத் தே பட்ச குணானுசந்தானாம் மஞ்சு தேவாச்ச குண தேவால அனந்த குண அசல் கருணா முனாச்சே குண கடிங்கலாம் வியாப்தி முனாச்சே குண கடிங்கலாம் தேச்ச மாதிரி ஏகே குண அஸ்த வனருஹேக்ஷனாம் சோ வனருஹ வனா மஞ்சே பாணிம்னு அர்த்த வன மஞ்ச பாணிம்னு அர்த்த தத்தையோ நான் வனருஹ வனருஹ மஞ்ச பாணிந்த ஜாஸ்தே முனாச்சத்த பாணின்சும் உற்பத்தி ஜாத்த பாணின்சு உற்பத்தி ஜாத்த கோந்த பாணின்சு உற்பத்தி ஜாத்தையும் கமலாமனாச்சது பாணி வன வனான்சு உற்பத்தி ஜாத்தம் ருஹாம் தான்சு ஓராத்தேமனாச்சு ஓராத்தையும் தாவர புத்த தாவர புலஸ்க தஜஸ்க ஈக்ஷனாம் தோழ தோழ தாவர புலாச்சோட புலாஸ்க புலாஸ்க சாச்ச தோழஸ்னாராச்சு म्हणजे पुंडरीक अक्षा म्हणाच देवाल पुंडरीक म्हणजे सुदंड चांगलं डोळे ते कसाल ते कमला बरोबर केम्मीन कसाल ते सांगतात म्हणजे एक कसाल म्हणजे ते फुलं कमलीच फुलाच ते उगल कस असत म्हणजे मोठं विशाल म्हणून असत सो देवी विशाल म्हणाचे डोळ्यांच म्हणजे काय म्हणतात आम्ही केम्मी देवाल पाहता नमस्कार करता प्रसन्न वदन सांगतो देव जोंपी जाय देव डोळा हुडा मला पाहतो म्हणाचे कस एक तावरे फुल तावरे फुलासक डोळा तिंकलाय म्हणजे डोळे आमच्या बरं तो तिंगून जत्तर फाईंग थाय म्हणाचे एक अंकेक येते कसा अंकेक सांगतात म्हणजे தாவர புலாஸ்க தோழசா மஞ்சே தே பாணிந்த கெம்மி தேவ வியாப்தம் வியாப்த நிர்லிப்தம் அந்த தேச் சாங்காச்சே தேவ எவ்வளோ டிக்காணி வியாப்தம் அசல் தப்பினி எவ்வளோ நிர்லிப்த மஞ்சே தே தாவர புல பாணிந்த அசல் தப்பினி பாணி சிக்கட்டே சிக்கட்ட நீத்தல தே மாதிரி தேவ காமஞ்சே சந்தோஷ் போக்த பாப் சந்தோஷ் போக்த லேங்கு நமஸ்கார் கரா தே மாதிரி ஐயோ மஜா லேங்கு நமஸ்கார் கத்தோம் தேவை தேமரி நகி யோ வனரு யக்ஷனாம தாம் கமலீச் புலாஸ்கா மொட்ட தோழ திங்கும் மொட்ட பிராட் ஐஸ் கோந்தாந்தி சிக்டிங் அத்னி தஜ கருணா திருஷ்டி அம்சி வர படத்த மஞ்சே ஏக மாய லேங்கா வர கெம்மி தோழ திங் கொட்டி தோழ காடுத்தேம தோழ கெம்மி திங் பார்த்த யோ தேவ் கச பார்த்த மஞ்சே மொட்ட மொட்ட வைட் ஓபன் டைஸ் கமலீச் புல கச பேஷ் உகலாஸ்தக்கி பூர்த்தி உகலாஸ்தக்கி தேமரி பூர்த்தி மொத்த தோழ கரிங்க அம்ச வர தோழ திங்கும் பயங்கத்த எங்க தோழ திங்கலாம் தொங்கி தேமரி தேமரி தோழ திங்கலாய் தேவ தலாம்னு தல காய் அட்டாச்மெண்ட் கம்மி கமலீச் புலம்னு சாயங்கலாம் எங்க சாங்கத்த அங்கே கிவம் காய் சாங்கத்த முஞ்சே புண்டரீகாட்சாம்னாச்ச தேவாச்ச தேவால சாச்ச அசாதாரண லட்சணம்னு சாங்கத்த म्हणजे आम्ही केम्म देवाल काय चिंतना करल तीन ते पर्टिक्युलर लक्षण म्हणतात लक्षण म्हणजे ते अट्रिब्यूट हॅपात आम्ही एक एक नाम सांगून बलावल त्याला एकलाला चसाम वेगळ्या कोणाला अप्लाय पुणी होता ते त्याला एकलाला ते अप्लाय होण इट शुड नॉट फॉल शॉर्ट ऑफ इट असं परफेक्ट सेसम सो ते सब सांगल तर पुंडरीकाक्ष वनर्वेक्षण म्हणून सांगताना நாராயண அசாச்ச தர்ம ஹோத்தம் பாக்கி தேவதாஸ் பாப்புலர் தேவதா காரணி இந்திரா இந்திரால் காம் மஞ்ச இந்திராலியோன சஹசிராட்சாம்னு சாங்கத்தாத் ஹசார் ஜோல அஸ்னாரம் ருத்ர தேவால் சாங்கத்தால் விரூபாட்சாம்னு சாங்கத்தாத் சோ புண்டரீகாட்சா வனர்வேக்ஷணம்னு சாங்காச்ச மெயின்சி சாங்காச்ச தே நாராயணாச்ச அசாதாரண லக்ஷண சோ நாராயணால் கெம்மி தே ஸ்பெசிபிக்ஸ் சாங்கம் பலாவர்த்த கூண தரும் தோத்தல எம்ரி பாம்னு கலிங்கும் பலாவர்த்த தோ தக்ஷணேத்தம் காமஜே தே சாங்கத்தாத் கி தே கஜேந்திர மோக்ஷம் சாங்கத்த தேவால் ஏந்த காய் அசல் நீ தேவாச்ச குண தத்த காய் ஹோத்த பூஜா கராசல் தேவாச்ச குண சாங்கும் தோ ஸ்துதி ஸ்பெசிபிக்ஸ் சாங்கத்த தத்துவம் பலத்தேனம் ஜெக்கா தக்ஷண தேவியும் தல ரக்ஷனா கர்த்தா உன்னத ஜெகத்தா எம்ரி வனருஹேக்ஷனாம்னு சங்கத்த வனாமனாச்சுப்னி அங்கே கர்த்தையும் வனாமனாச்சுப்னின் துமால உபனிஷத்தாந்தேத கேன உபனிஷத்தாந்த கேத்தான தத்வன் தேவால் கச அமி சிந்தனா கராமும் தத்தேத தத்வனம் இது உபாசீதா அம்னேத மஞ்ச வனா மஞ்சே தத்த வனா மஞ்சே பாணி முனே கத வனா மஞ்சே வனா மஞ்சே பஜனீயாம்ன म्हणजे भजन भजन कराच भजन कराच म्हणजे काय दासा ईशा भाव आम्ही कोणाची स्तुती कराम भजन कराम म्हणजे तरी आमच्या पेक्षा वर आहेत तोरले आहेत आम्हाला साच कष्ट त्याला नाही आमचे कष्ट त्याला असेल रस्तो कोटसो आम्हाला हेल्प करणार तर ना हे कष्टांसून वर आहे म्हणजे दोष दूराम नो आहे ते पूर्त नो आम्हाला तो उपकार करतो म्हणाची होत करता तद्वनम म्हणून उपासना कर म्हणून चतुर्मुख ब्रह्म ருதிரதேவால் சங்காத்மேகாந்தான் சங்காச்சே உபனிஷத் சங்கத்தேமாலிமனா கசக தேவால் குணச்சிந்தனா கரத்து சல்ற அமாலும் பெனிஃபிட் ஹோத்த தேவால் கலிங்தான் கலிங்தான் தே நாம மந்திரம் தாத்மாந்தேமரி கலிங்தான் கலிங்தான் தே आमच्या पाप गिन काढत काढत येऊन जाता म्हणत आता वनर हे क्षण तो कसा आहे म्हणजे पूज्य पूजक निसीमत म्हणजे पुन्हा याचं व्याप्ती सांगत आहेत म्हणजे देव एवढं ठिकाणी आहे ते पुरत न देव कोठे आहे म्हणजे कोण पूजा करणार पूजा करणार पूजा करिणार पूजा म्हणा पूजा हो म्हणजे काय मी पूजा करत आहे मी करणारे मी पूजा करत आहे म्हणजे कोणावर पूजा करते म्हणाच होत सो पूजा खाडिंगणार आहे क्लासाना साठी पूजा करायच्या केक उद्धरणी की काही केक ड्रॉप पाणी की काही की एक सामग्री पाहिजे हे तीन असा त्याच्यांचं मी कर्म म्हणाचे करा तीन मी आहे देवाच पट आहे पूजा सामान आहे मी नुसतं बसून गेल्यानंतर काय होईल ते कर्म म्हणाचे करा एवढी म्हणाल ते एक पूजा होत देवाची पूजा ते पूजा होम म्हणाल ती ना देव कोठं असतो म्हणजे पूज्य पूजा अक्सेप्ट करिंगा अक्सेप्ट करिंगा म्हणजे काय वेगळं काय नाही त्याच फल दे मामा पूजा करल त्यामुळं आम्हाला एक चुकट व्हायचे अदृष्टम तर ते डोळ्याला दिसतनी अदृष्ट अदृष्ट म्हणजे आम्ही आम्ही आमच्या लँग्वेजात बळा अदृष्ट झाला म्हणा ते म्हणा अदृष्ट म्हणजे डोळ्याला दिसणार आम्ही कोणतंच कार्य करल ते त्याच्यासून डोळ्याला दिसणार त्याच पुण्य की पाप की एक उज उगत म्हण पाप येत म्हण ते करी त्याला बेसिस नु करी आम्हाला कोणत काळांत रेप होत की ते काळांत आम्ही आम्हाला फळ येत आम्हाला म्हणून ते म्हणतात पूजा करणार आणते पूजा करणार आणते देव व्याप्त म्हणून असा म्हणजे आम्ही पूजा करतो म्हणजे पूजा करा म्हणून आम्हाला बुद्धी दे मग ते पूजा कसं करा म्हणा सह्य दे मग त्याला काय काय सामान पजे कोणतं ऑर्डर पजे एवढे एक एक लेअर लेअर कर एवढे आणते देव पुढलं वसन पाहिलंस का प्रेरक प्रेरिय प्रेरक प्रेर्य रूपांत असतो म्हणाचं सो पूजांत साम पूज्य पूजकांत साम शेवटी पूज्य पूज्य म्हणजे तो स्वीकार करा येऊन काय सांगतो तर पूजका म्हणाचं एक्सप्लेन करतात पूजका म्हणजे मी पूजा करत आहे देवाल मी देवाल पूजा करत आहे म्हणजे मी पूजा करत आहे देवा पूजा काढी घेत आहे म्हणजे तबडाच काम जे नाही म्हणतात पूजका म्हणून म्हणाल तर मग देव कोणाकडसून पूजा काढिंगतो म्हणजे लक्ष्मी देवीकडसूनच पूजा काढिंगतो म्हणून म्हणजे काय झालं मी पूजा करते म्हणिंगाच न मजांत एवढं देवता लोक मला पूजा करा कसं म्हणून हात हात आणसून काढून घाला म्हणजे हात कोऑपरेट करा म्हणजे त्यातलं इंद्रदेव देव इंद्रदेव करीवा मग शेवटी कामदेव मनांसो मानते देवी वाम शेवटी एक एवढ्या देवतास आहेत ते देवतांसांत मुख्य प्राण आहेत मुख्य प्राणांत लक्ष्मी बसून येनु धन्यलो लक्ष्मी एंत अमान्यलो म्हणतात की लक्ष्मी वाटे तो पूजा करतात आणि आम्ही पूजा करतात दादी पूजा करताना शंकार केवढ्याच केले एक मी शंकार लागेल लक्ष्मी पूजा करते म्हणाच विसरतानाच विसरतान म्हणतात पूज्य पूजक म्हणून म्हणत पूजक आमता येऊन आली आणि आमतात पूजक म्हणजे मजा अंत सलते पूर्णास्क मजा अंत साच मजे हाथ अंत साचते इंद्र देवर तेमरी हाथ पंत हाथ अंत साच मजे बुद्धि अंत साच अमन एक एक देवता अंत सो तंच अंग अंत साच देवता अंत व्याप्त हूँ चटी मुख्य प्राण अंत व्याप्त हूँ लक्ष्मी लक्ष्मी इंती देव व्याप्त हूँ लक्ष्मी ली प्रेरणा देव एवड़ी कड़े अंश पूज्य तो एक्लाच असलते पूजक एवड़े एवड़ा अंत तोचसों खरी तो अंस చే పోతను కరాచాల జడ అత బోలతో ఎవడి చేతన జల చేతన పోతను జడ పదార్థ జ్ఞాస్తపంత అంటే ఉదర్ని పాణి ఎవడి తో సృష్టికరం దేత సృష్టికరతే ఎక్కేక పదార్థ అంటే తోచ జో బస్లాం తేతే పదార్థ తేతే ధ్యానం తో బస్లాం సో పూజా సాధన అంతే అసంటకు కర్మ అంతే అసంటకు ఎవడంతే తోచామని వ్యాప్తి దేవాచి దాక్యత ఎవడ ఎక్కేక కార్య అంతే హోతాం పూజ పూజక పూజక నెనిసి పూజా సాధన పదార్థవను తనగే తానాగి మంచి తో కస కర్తం తోచక తోస్తాం తనగే తానాగిం హరికతాం సార పూర మంచి తల కోణి కరం అత అది బాకి దేవతాసిగి కర్తాత మంచి ತೇ ಸಂಚ ತೆಮ್ರಿ ಕರಾಚೆ ಸೇವಾರೂಪ ದಾಸತ್ವಾಂತನಿ ಕರ್ತಾತತೆ ದೇವಾಲಯ ಏಕ ಕ್ಷಣ ಸುತ್ನಾಸ್ಕ ದೇವಾಚ ವಾಯುದೇವಾಚ ಆಜ್ಞಾಂತ ಏಕೇಕ ಜೀವಾಂತಿ ಬಸು ಏಕೇಕ ಕಾರ್ಯ ಕರಾಸ್ತನಾಲ್ ಆಡ್ರಾಸ್ಕೋತ ಲಕ್ಷ್ಮೀ ತೆ ಕರಾಚಂತ ಲಕ್ಷ್ಮೀರ್ ಆನಂದ ಹೋತ ಬಟ್ ದೇವಾಲ್ ಕಾವತಂ ದೇವಾಚ ಕೋಣಿನಿ ತೋಚ ಸ್ವತಂತ್ರ ಅಮನಂತೋ ಕರ್ಣಾರ್ಥ ತನಗೆ ತಾನಾಗಿ ತೌಡಿ ಕರಿ ಉಂಟಕೋನ ಕಸ ಲೇಂಕರಾಲ್ ನಮಸ್ಕಾರ ಕರಿಯು ಬಾಪ ಕಸ ಆಶೀರ್ವಾದ ಕರ್ತೋಕೆ ತೇಚ್ ಮಾದ್ರಿ ದೇವ ಕಾಯ ಕರ್ತೋ ತೆ ಕರ ಅಂಶಾಂಶ ಏಕ ಪೂಜಾ ಕರಿವುನ ತೆ ಪೂಜಾ ಚ ಫಲ ಕಾಯ ಹಾಕಿ ತೆ ಫಲ ಅಂಶಾಂಶ ಯೋಗ ಏಕೇಕ ಮುಂಚೆ ಅಂಶಾಂಗಾಂಶ ಅಂಶಾಂಶ ಲಕ್ಷ್ಮೀ ತಗಾತೆ ಉಣ್ಣಿ ಕರಲ್ಲ ಲಕ್ಷ್ಮೀ ಲೇಖ ಸ್ವಂತಕ ಬಾಕಿ ದಿನಾಲಿ ತಂತಂಚ ಜೋಕ್ತ ಫಲ ಮಿಳ್ತಮ್ಮ ಏಕ ಚುಮ್ಮನ ಆಮೆ ಏಕ ಆಚಮನ ಏಕ ಕರಲ್ತಮ್ಮ ತೌಡ ದೇವಾಸಿಂ ಫಲ ಮಿಳ್ತಮ್ಮ ನಮ್ಮ ಚೂರ ಮಿಳ್ತ ತನಾಲ್ ಬಾಕಿ ದಿನಾಲ ಏಕೇಕ್ ಲಸ್ ಏಕೇಕ್ ಮಾರೆ ಮಿಳ್ತ ಎವಡಲ್ಲಿ ಮಿಡ ವಾಯುದೇವರ ಜಾಸ್ತಿ ಮಿಳ್ತ ಲಕ್ಷ್ಮೀ ತೇ ದೇವ ದೇವ ತಿಜ ಸ್ವಭಾವ ತೆಮ್ರಿ ಎವಡಾದಿ ಬಸುಂ ಕರಾತಿ ಸ್ವಭಾವಸ್ಕಸ್ತ ತಿನ ಕರ್ತ ಸೊ ನೆನೆಸಿ ಪೂಜಾ ಸಾಧನ ಪದಾರ್ಥ ತನಗೆ ತಾನಾಗಿ ಫಲಗಳ ಈವ ಫಲ ದೇತಂಜೆ ಫಲಗಳ ಈವ ಅಂಜೆ ಎವಡೆಯಲ್ಲಿ ಫಲ ಇರ್ತದೆ ಚೊಕ್ಕಟ್ ಫಲ ಸಾಂಗ್ತದ ಅಂಜೆ ಭಜಕರಿಗೆ ಕೋಣ ಭಜಕರಿಗೆ ಅಂಜೆ ಕೋಣ ಎಂಬ್ರಿ ಪೂಜಾ ಕರ್ತಕ್ಕೆ ಮಂಜೆ ಎವಡ ಎಂಬ್ರಿ ಪೂಜಾ ಕರಾಮ ಚೊಕ್ಕಟ್ ಬುದ್ಧಿ ಕೋಣ ಪೂಜಾ ಕರ್ತಕ್ಕೆ ಎವಡದನಾಲಿ ಫಲ ದೇತೋ ದೇವನು ಆಯ್ತ ವ್ಯಾಪ್ತಿ ಸಂಕಾತೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕೊಟೇಶನ್ ದೇತಾನ್ ಸಂಕಾತ ಏಚ ದಾದಿಯ ಪೂಜೆ ಕರ್ತಾನ ನಿಶುಷೀದ ಗಣಪತೆ ಗಣೇಶತ್ವ ಆಹುಪ್ನು ಗಣೇಶ ತತ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರೋನ ಪೂಜೆ ಆರಂಭ ಕರ್ತಾತ್ನ ದೇವ ತೂಚ ಮಜ ವರ್ಷ ಚೇಸಂ ಮಜಾನ್ ತೂಚ ಬಸು ತೂಚ ತುಲಾಚ ತೂಚ ಪೂಜಾ ಕರಿ ಪೂಜಾ ಪೂಜ್ಯ ತೂಚ ಮೀ ಪೂಜಕಮನು ಮೀ ಹೈ ಮಜಾಂತ ಬಸು ತೂಚ ತುಲ ಪೂಜಾ ಕರಿಂಗೆ ಮನಾಚ ಕಾಮ್ಜೆ ದೇವ ಏಕಲಾಲ ತವಡ ಸ್ವತಂತ್ರೇ ಅಸ್ತತ್ವ ಕರಲ್ ಇವಡಿ ಹೋತ ಮನಾಚಾಲ್ ಪೂಜ್ಯ ಪೂಜಕ ನೆನೆಸಿ ಪೂಜಾ ಸಾಧನ ಪದಾರ್ಥಗಳು ತವನು ತನಗೆ ತಾನಾಗಿ ಫಲಗಳನ್ನು ಈಗ ಭಜಕರಿಗೆ ಸಂಕಾತ ಮನಾಚಾಂತ ಕೃಷ್ಣ ಅರ್ಪಣ ಮಸ್ತು.